प्रदमनिन्दितमङ्घ्रि पद्मम् संसार सागर निमज्जद शेष जन्तु पूताय मानमभिनम्य जिनेश्वरस्य यस्य स्वयं सुरगुरुर्गरिमाम्बुराशेः स्तोत्रं सुविस्तृतमतीर्ण विभुर्विधातुम् तीर्थेश्वरस्य कमठस्मय धूमकेतोस्तस्याहमेश किल संस्तवनं करिष्ये सामान्यतोऽपि तव वर्णयितुं स्वरूप मस्मादृशः कथमधीश भवन्त्यधीशः धृष्टोऽपि कौशिकशिशुर्यदि वादिवाधो रूपं प्ररूपयति किं किल घर्मरश्मिः मोहक्षयादनुभवन्नपि नाथमर्त्यो नूनं गुणान् गणयितुं न तव क्षमेत कल्पान्तवान्तपयसः प्रकटोऽपि यस्मान् मेयेत केन जलधेर्ननु रत्नराशिः अभ्युद्यतोऽस्मि तव नाथ जडाशयोऽपि कर्तुं स्तवं लसद सङ्ख्यगुणाकरस्य बालोऽपि किं न निज बाहुयुगं वितत्य विस्तीर्णतां कथयति स्वधियाम्बुराशिः ये योगिनामपि न यान्ति गुणास्तवेश वक्तुं कथं भवति तेषु ममावकाशः जाता तदेवमसमीक्षितकारितेयं जल्पन्ति वाणि च गिरा ननु पक्षिणोऽपि आस्तामचिन्त्य महिमा चिन संस्तवस्ते नामापि पाति भवतो भवतो जगन्ति तीव्रातपोपहत पान्थजनान्निदाघे प्रीणाति पद्मसरसः सरसोऽनिलोऽपि हृद्वैति नित्वै विभो शिथिली भवन्ति जन्तोः क्षणेन निबिडा अपि कर्मबन्धः सद्यो भुजङ्गममया इव मध्यभाग मभ्यागते वनशिखण्डिनि चन्दनस्य मुच्यन्त एव मनुजः सहसा जिनेन्द्र रौद्रैरुपद्रवशतैस्त्वयि वीक्षितेऽपि गोस्वामिनि स्मुरित तेजसि दृष्टमात्रे चौरैरिवाशु पशवः प्रपलायमानैः त्वं तारकोजिन कथं भविनां त एव त्वामुद्वहन्ति हृदयेन यदुत्तरन्तः यद्वा धृतिस्तरति यज्जलमेष नून मन्तैर्गतस्य मरुतः सकिलानुभावः यस्मिन् हरप्रभृतयोऽपि हत प्रभावः सोऽपि त्वया रतिपतिः क्षपितः क्षणेन विद्या पिता हुत भुजः पयसाधयेन पीतं न किं तदपि दुर्धर वाडवेन स्वामिन्न पगरिमाणमपि प्रपन्नम् त्वां चन्तवः कथमहो हृदये दधानः जन्मोदधिं लघुतरन्त्यति लाघवेन चिन्त्यो न हन्त महतां यदि वा प्रभावः क्रोधस्त्वया यदि विभो प्रथमं निरस्तो ध्वस्तास्तदा बत कथं किल कर्म चौरः क्लोशत्यमुत्र यदि वा शिशिरापि लोके नीलद्रुमाणि विपिनानि न किं हिमानि त्वां योगिनो जिन सदा परमात्मरूप मन्वेषयन्ति हृदयाम्बुजकोशदेशे पूतस्य निर्मलरुचेर्यदि वा किमन्य दक्षस्य सम्भवि पदम् ननु कर्णिकायः ध्यानाज्जिनेश भवतो भविनः क्षणेन देहं विहाय परमात्मदशां व्रजन्ति तीव्रानलादुपलभावमपास्य लोके चामीकरत्वमचिरादिवधातुभेदः अन्तः सदैव जिनयस्य विभाव्यसे त्वम् भव्ये हि कथं तदपि नाशयसे शरीरम् एतत् स्वरूपमथ मध्यविवर्तिनो हि यद्विग्रहं प्रशमयन्ति महानुभावः आत्मा मनीषिभिरयं त्वदभेदबुद्ध्या ध्यातो जिनेन्द्र भवतीह भवत्प्रभावः पानीयमप्यमृतमित् त्यनुचिन्त्यमानम् किं नामनो विषविकारमपाकरोति त्वामेव वीततमसं परवादिनोऽपि नूनं विभो हरिहरादिधिया प्रपन्नः किं काच कामलिभिरीशसितोऽपि शङ्खो नो गृह्यते विविधवर्णविपर्ययेण धर्मोपदेशसमये सविधानुभावा दास्तां च नो भवति ते तरुरप्यशोकः अभ्युद्गते दिनपतौ समहीरुहोऽपि किं वा विबोधमुपयाति न जीवलोकः चित्रं विभो कथमवाङ्मुखवृन्तमेव विश्वपतत्य विरलासुरपुष्पवृष्टिः त्वद्गोचरे सुमनसां यदि वा मुनीश गच्छन्ति नूनमध एव हि बन्धनानि स्थाने गभीरहृदयो दधि सम्भवायः पीयूषतां तव गिरः समुदीरयन्ति पीत्वा यतः परमसम्मदसङ्गभाजो भव्या व्रजन्ति तरसाप्यजरात्मरत्वम् स्वामिन् सुदूरमवनम्य समुत्तरम् पतन्तो मन्ये वदन्ति शुचयः सुरचामरौघः येस्मै नतिं विदधते मुनिपुङ्गवाय ते नूनमूर्ध्वगतयः खलु शुद्धभावः श्यामं गभीरगिरमुज्ज्वलहेमरत्न सिंहासनस्थमिह भव्यशिखण्डिनस्त्वाम् आलोकयन्ति रभसे ननदन्तमुच्चैः चामेकरात्रिशिरसि वनवाम्बुवाहम् उत्कच्छता तवसि तद्युतिमण्डलेन लुप्तच्छदच्छ विरशोकतरुर्बभूव सानिध्यतोऽपि यदि वा तव वीतराग नीरागतां व्रजति को न सचेतनोऽपि भो भो प्रमादमवधूय भजत्वमेन मागत्य निवृत्तिपुरीं प्रति सार्थवाहम् एतन्निवेदयति देव जगत्त्रयाय मन्येन दन्नभिनभः सुरदुन्दुभिस्ते उद्योतितेषु भवता भुवनेषु नाथ तारान्वितो विधुरयं विहताधिकारः मुक्ता कलापकलितोल्लसितातपत्र व्याचात्रिधा धृततनुर्ध्रुवमभ्युपेतः स्वेन प्रपूरित जगत्त्रय पिण्डितेन कान्ति प्रताप यशसामिव सञ्चयेन माणिक्य हेमरजत प्रविनिर्मितेन सालत्रयेण भगवन्नभितो विभासि दिव्यस्त्रजोजिननमत्रिदशाधिपानाम् मुत्सृज्य रत्नरचितानपि मौलिबन्धान् पादौ शयन्ति भवतो यदि वा परत्र त्वत्सङ्गमे सुमनसो नरमन्त एव अथ जन्म जलधेर्विपराङ्मुखोऽपि यत्तारयस्य सुमतो निजपृष्ठलग्नान् युक्तं हि पार्थिव निपस्य सतस्तवैव चित्रं विभो यदसि कर्म विपाकशून्यः विश्वेश्वरोऽपि जनपालकदुर्गतस्त्वम् किं वाक्षरप्रकृतिरप्यलिपिस्त्वमीश अज्ञानवद्यपि सदैव कथं चिदेव ज्ञानं त्वयि स्फुरति विश्वविकासहेतु प्राग्भारसंभृतनभांसि रजांसि रोषा तुत्थापि तानि कमठेन शठेन यानि छायापि तैस्तवननाथ हता हताशो ग्रस्तस्त्वमीभिरयमेव परं दुरात्मा यत्कैजदूर्जितघनौघमदभ्रभीमम् भ्रश्यत्तडिन्मुसलमांसलघोरधारम् दैत्येन मुक्तमथ दुस्तरवारिदधे तेनैव तस्य चिन दुस्तरवारिकृत्यम् ധ്വസ്തോർധ്വകേശ വികൃതാകൃതിമർത്യമുണ്ട പ്രാലംബഭൃദ്ഭയദവക്ത്രവിനേയദഗ്നിഃ പ്രേതവ്രജഃ പ്രതിഭവന്തമപീരിതോയഃ സോസ്യാഭവത് പ്രതിഭവം ഭവതു ദുഃഖഹേതുഃ ധന്യാസ്ത ഏവ ഭുവനാധിപയേ ത്രിസന്ധ്യ മാരാധയന്തി വിധിവത് വിധുതാന്യകൃത്യഃ ഭക്ത്യോല്ലസത് പുലക പക്ഷ്മലദേഹദേശഃ പാദദ്വയം തവ വിഭോ ഭുവി ജന്മഭാജഃ അസ്മിന്ന പാരഭവവാരി നിധൗ മുനീശ മന്യേന മേ ശ്രവണഗോചരതാം ഗതോസി ആകർണിതേ തു തവ ഗോത്ര പവിത്ര മന്ത്രേ കിം വാ വിപത് വിശധരീ സവിധം സമേതി ജന്മാന്തരേപി തവ പാദയുഗം ന ദേവ മന്യേ മയാ മഹിതമീഹി തദാന ദക്ഷം തേനേഹ ജന്മനി മുനീശ പരാഭവാനാ ജാതോ നികേതനമഹം മഥിതാശയാനാ നൂനം ന മോഹതിമിരാവൃതലോചനേന പൂർവം വിഭോ സകൃതപി പ്രവിലോകിതോസി മർമാ വിധോ വിധുരയന്തി മാമനർഥ പ്രോദ്യത് പ്രബന്ധഗതയഃ കഥമന്യഥൈതേ ആകർണിതോപി മഹിതോപി നിരീക്ഷിതോപി നൂനം ന ചേതസി മയാ വിധിതോസി ഭക്ത്യാ ജാതോസ്മി തേന ജനബാന്ധവ ദുഃഖപാത്രം യസ്മാത് ക്രിയഃ പ്രതിഫലന്തി ന ഭാവശൂന്യഃ ത്വം നാഥ ദുഃഖി ജനവത്സല ഹേ ശരണ്യ കാരുണ്യ പുണ്യവസതേ വശിനാം വരേണ്യ ഭക്ത്യാനതേ മയി മഹേശ ദയാം വിധായ ദുഃഖാങ്കുരോദ്ദലന തത്പരതാം വിധേഹി നിസ്സംഖ്യ സാര ശരണം ശരണം ശരണ്യ മാസാദ്യ സാദി തരിപു പ്രഥിതാവദാതം ത്വത്പാദ പങ്കജമപി പ്രണിധാന വന്ധ്യോ വധ്യോസ്മി ചേത് ഭുവന പാവന ഹാഹതോസ്മി ദേവേന്ദ്ര വന്ദ്യ വിദിതാഖില വസ്തു സാര സംസാര താരക വിഭോ ഭുവനാധിനാഥ ത്രായസ്വ ദേവ കരുണാഹൃദ മാ പുനീഃ സീദന്ത മദ്യ ഭയദ വ്യസനാംബുരാശിഃ യദ്യസ്തി നാഥ ഭവദന്ഹി സരോരുഹാണാം ഭക്തേഃ ഫലം കിമപി സന്തത സഞ്ചിതായഃ തന്മേ ത്വദേക ശരണസ്യ ശരണ്യ ഭൂയഃ സ്വാമീ ത്വമേവ ഭുവനേത്ര ഭവാന്തരേപി ഇത്ഥം സമാഹിത ധിയോ വിധിവജ്ജിനേന്ദ്ര സാന്ദ്രോല്ലസത് പുലക കഞ്ചുകിതാംഗ ഭാഗഃ ത്വത് ബിംബ നിർമ്മല മുഖാംബുജ ബദ്ധ ലക്ഷ്യ യേ സംസ്തവം തവ വിഭോ രചയന്തി ഭവ്യഃ. జననయన కుముద చంద్ర ప్రభాస్వరాః స్వైక సంపదో భుక్త్వా తే విగలిత మలనిచయా అచిరాన్ మోక్షం ప్రపద్యంతే అచిరాన్ మోక్షం ప్రపద్యంతే.